श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 8व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावरचे निरूपण सुरू होते। अर्जुनाचा 7वा प्रश्न, ज्यात त्यांनी देवाला विचारले की देवा, काय केल्याने मला शेवटी अंतकाळी तुझे स्मरण राहील, त्याचे वेगवेगळे उपाय देव सांगत होते। देव म्हणू लागले, म्हणूनी सदा स्मरावे मातेची तुवा, माझे कायमस्वरूपी स्मरण ठेव, म्हणजे अंतकाळी मी तुला आठवेल। ते आत बाहेरी आगवे मीची करूनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे। आत बाहेर जर मीच असेल तर तुला सर्व काळांमध्ये स्वभावतः मीच मी उरेल। आणि नुसतं कानानी, डोळ्यांनी, मनानी, वाचेनी इथपर्यंतच मला मर्यादित न ठेवता सर्वस्वी मला शरण आहे। तू मन बुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातीची गा पावसी ही माझी भाक। हा माझा शब्द आहे तुला। तू मन आणि बुद्धी सत्य प्रचितीने माझी करशील आणि माझेच स्मरण करशील, माझ्या स्वरूपी मनाला आणि बुद्धीला अर्पण करशील, तर तू माझ्यापर्यंतच येशील। आज 8व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून पुढे निरूपण घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्। हे पार्था, अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य तेजस्वी परमपुरुषापर्यंत जातो, कायमस्वरूपी चिंतन करणारा। येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पा चांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी, तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परम पुरुषाची मोहर, लाभी मग शरीर सो अथवा जाऊ, जे नानागती पावते ते चित्तवरीलात्मयाते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे, पैसरितेचे नियोघे सिंधू जळा मिनले घोघे, ते काय वर्तत आहे मागे मनोनी पाहू येती, ना तो समुद्रची होनी ठेले ते विचित्ताचे चैतन्य जाहले, जेथ याता यात निमाले घनानंद जे। याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल, प्रयत्नाच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो बरं। अगदी त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव, मग शरीर राहो अथवा जाहो काही पर्वा नाही। नाना गतीस पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्याला वरले की मग देह आहे किंवा देह गेला याची कोणी आठवण ठेवावी याची। अगदी नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी असते ना, ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरिता परत येत नाही, मागे वळून सुद्धा पाहत नाही, तर ते समुद्रच होऊन राहिले। अगदी त्याप्रमाणे ते चित्तच मद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा क्षीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एक रस आनंद आहे आणि देहाला ते केव्हाच मागे टाकून आलेले आहे. कविं पुराण मनुषा सितार मनोरणीयां समनुस्मरे दया सर्वस्य धातारम चिंत्य रूप मादित्य वर्ण तमसा परस्ता. सर्वज्ञ जुनाट विश्वाचा नियंता अणुपेक्षा देखील लहान सर्व स्थूल आणि सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे असा सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष त्याचे जो सतत स्मरण करतो त्याला पुन्हा मागे येणे नाही. जयाचे आकारा विणसणे जया जन्मना निमणे जे आगवेची आगवे पणे देखत असे जे गगनाहून जुने जे परमाणुहूनी साने जयाचे निसन्निधाने विश्वचळे जे सर्वाते ययाविये सर्वजेणे जिये हे तू जयाविहे अचिंत्यजे देखे ओळंबा इंगळू नचरे ते जी तिमिरजेथ नसरे जे देहाचे आंधारे चर्मचक्षुसी सुसळा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आड नाव नाही. ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे आकाशा एवढे आहे असे नाही, आकाश नसेल तरी आहे आणि आकार नसेल तरी आहे. ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यूरहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते जे आकाशाहूनही जुने आहे जे परमाणूहूनही लहान आहे ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व काही असते तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडले आहे. पहा विस्तवाला जशी काळवी लागत नाही ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान रूप अंधाराचा लाग लागत नाही त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधाराप्रमाणे असतो तोच स्वरूप दिवस ज्ञानांना कसा असतो हे या ओवीत सांगतात. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे ना जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही जेथे अस्त होतच नाही असे ते मूळ चैतन्य आहे आणि ते तो पुरुष त्या चैतन्याप्रत जातो. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतम परम पुरुष मुपैति दिव्यम. जो अंतकाळी म्हणजे मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने आणि योगबलाने युक्त होऊन दोन भुवयांच्या मध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे त्या परमपुरुषाचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. तयाम अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतुलू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गी अग्निस्थानौनी निगे ब्रह्मरंध्रा तीर्थ अचेत चित्ताचा सांगातू अहाच वाणा दिसे मांडतू तेथ प्राणू गगनातू संचरेका परीमिनाचे निस्थैर्ये धरिला भक्तीचिया भावना भरला योग बड़े आवरला सज्ज होनी तो जड़ा जड़ाते विरवितू भ्रूलता माजी रचितू जैसा घंटा नाद लयस्तू घंटे सिच होय का झाक लिए घटीचा दिवा नेणिजे काय जाहला केव्हा या रीति जो पांडवा देह ठेवी तो केवल परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होनी ठाके। मरण काल प्राप्त झाला असताना स्थिर अंतकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाऊन स्मरतो, काहीच व्यंग नसलेला म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच डेफिशियन्सी नाही आहे असा अव्यंग अव्यंगवाण ब्रह्म म्हणतात। अव्यंगवाण्या त्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतरात अंतकरणामध्ये साठवून आतमध्ये मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने जो आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो। आता इथे जे वर्णन केलंय तशी स्थिती प्राप्त होणे किती अवघड आहे। मर्ताक्षणी कोण पद्मासनात बसू शकेल? मर्ताक्षणी आपलं तोंड उत्तरेकडे आहे की दक्षिणेकडे आहे हे कोण पाहू शकतं? आपण कर्मयोगाचं व्यवस्थित आचरण करत आहे किंवा नाही हे पण कोण ठरवू शकतो? जेथे प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो, परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला आणि योग बलाने आचरलेला तसा तयार होऊन मग तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून दोन भुवयांच्या मध्यभागात म्हणजे आपल्या आज्ञाचक्रामध्ये संचार करतो आणि तेथे लय पावतो। ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अगदी असे हा संपूर्ण प्राण आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे तिथे येऊन लय होतो त्याचा। आता हे कसं आहे तर घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विजून गेला हे काही कळत नाही। अर्जुना त्याप्रमाणे असा उत्कृष्ट योगी आपला देह ठेवतो जे केवळ परब्रह्म आहे आणि ज्याला परमपुरुष हे नाव आहे असे जे माझे खास स्वरूप आहे ते तो पुरुष होऊन राहतो आणि मग मी त्याला ती सायुज्य सिद्धी देतो। अशी इथे पूर्ण माहिती मरणसमयी एकाग्र चित्त केलेल्या महान योग्याला कशा प्रकारे सायुज्य सिद्धी मिळते किंवा मोक्ष मिळतो याची ही माहिती या श्लोकाद्वारे आपल्याला मिळाली। यदक्षरं वेदविदो वदन्ती विशन्ति यद्यत यो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति ततत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात। अविनाशी काय आहे? पहिल्या प्रश्नावरून आपल्याला कळलं होतं की ब्रह्म हे अविनाशी आहे, त्याला परत डिव्हाइड करता येत नाही, अविभाज्य आहे आणि त्याचप्रमाणे ते टिकाऊ आहे, सस्टेनेबल आहे, अविनाशी आहे। जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात संसाराच्या इच्छेपासून परांगमुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात त्या ब्रह्मामध्ये व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते त्या ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने आणखीन तुला सांगतो, ते ऐक. सकळा जाणणे आजे लाणी तिये जाणवची जे जे खाणी तया ज्ञानियांची ये आयणी जया ते अक्षर म्हणिपे चंडवाते हिन मोडे ते गगनाची की फुडे वाचुनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे तेवी जाणणे आजे आकळिले जे जाणवले पणेची उमाणले मग नेणवेची तया ते म्हणितले अक्षर सहजे म्हणोनी वेद वीद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी परम परमात्म रूप आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी आहा ती देहाची या बैसोनी झाडा तळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. जे ध्यान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहेत त्या ब्रह्मज्ञान्यांच्या बुद्धीने ज्या ब्रह्मस्वरूपास अविनाशी असे म्हणतात प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही जे खरोखर आकाशच समजावे नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकले असते. अगदी त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते तर क्षर होय पण नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्ती ज्ञानच जिथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले आहे. क्षरब्रह्म आणि अक्षरब्रह्म किंवा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष असे हे नाव आहे. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विश्वत त्याग करून आणि सर्व इंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत अगदी याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ना ते त्याची त्या परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड आणि अत्यंत प्रिय असे असते. जयाचिया आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठूर होनी बापुडी इंद्रिये करिती ऐसे जे पद दुर्लभाणी अगाध जयाचिये थडीएची वेद चुबकळिले ठेले ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथे अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलिलो जो का परी बोलावे ते अति सोहपे तेथे म्हणितले त्रिभुवन दिपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन एक तरी मना या बाहेरिली कडे यावयाची सावया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे किजे. ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानित नाही आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात असे जे ठिकाण जे मिळण्याला अत्यंत कठीण व जाणण्याला अत्यंत कठीण ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले त्या वेदांनाही त्याचा पत्ता लागणार नाही वेदांनाही ते अगम्य आहे असे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात किंवा ते परब्रह्मच होतात तर अर्जुना हाच प्रकार तुला आणखी सोपा करून सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली, तर महाराज आता सांगावे. परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्याच प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखले आणि तुला ते थोडक्यात सांगतो, ते ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. मनाला, बरं का, मनाला बाहेर येण्याची जी मनाची जी खोड आहे, त्याची जी सवय आहे, ती सवय मोडून त्या मनाला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून मन जर बाहेर जाणार नाही, मन जर ताब्यात राहिले, तर हळूहळू चित्तवृत्ती त्या ब्रह्माकडे धाव घेईल. सर्वद्वाराणि संयम मनोहृदी निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मना प्राण मास्तितो योगधारणाम. सर्व इंद्रियांचे नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थिर व्हावे. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळा सती तरी सहजे मन कोंडले हृदयीची उसेल उगले जैसे करचरणी मोडले परी वरून संडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणमूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नी बरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तव वरी तो समिरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. परंतु जर सर्व इंद्रियांच्या दारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. म्हणजे इंद्रियांचा निग्रह केला, इंद्रियांना ताब्यात ठेवले तरच शक्य आहे. आणि सर्वात मोठं 11 जे मन, ते तर अजिबात काबूमध्ये येत नाही. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडित नाही, अगदी त्याप्रमाणे मग स्वभावतःच कोंडलेले मन अंतकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून, म्हणजे प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण स्वतःच प्रणवरूप होतो आणि त्याला मग सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा. सुषुम्ना नाडीच्या कसं होईल ते आपलं जे नाभीचक्र आहे, नाभीचक्रापासून चंद्रनाडी सूर्यनाडी या दोघांनाही मध्यनाडीत आणायला सुरुवात करायची आणि त्या मध्यनाडीच्या मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे म्हणजे आपल्या ब्रह्मरंध्राकडे किंवा सहस्रार चक्राकडे त्याला आणावे. तेथे त्या मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल आणि जसा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीमध्येच धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. म्हणजे ध्यानाच्या आधीची पहिली स्टेप जी असते धारणा, त्या धारणेच्या जोरावर त्या प्राणवायूला तिथे आपल्या ब्रह्मरंध्राजवळ, आपल्या सगळं सर्वात वरच्या सहस्रार चक्राजवळ त्याला धरून ठेवावा, जेथपर्यंत अकार उकार आणि मकार ओंकाराच्या या तीनही मात्रा अर्ध मात्रारूप ओंकार बिंदूमध्ये जे एक टिंब असतं, एक बिंदू असतो ओम ओम या शब्दाच्या वरती, त्याच्यामध्ये या सर्वांचा लय होतो. या तीनही मात्रा त्या बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल करावा आणि मग अर्धबिंबात मात्रा त्रयाचे या तीनही मात्राचे त्या एका बिंदूमध्ये ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो, लयास पावतो, तसा तो प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो किंवा लयात पावतो. ओंकाराच्या वरची जी बिंदी आहे, जे टिंब आहे किंवा जो बिंदू आहे, त्याच्यामध्ये ह्या तिन्ही मात्रा अगदी आणि तो बिंदू चमकू लागतो आणि तोच आपल्याला आपल्या सहस्रार चक्राच्या वरती एका बिंदू स्वरूपात अनुभवू लागतो आपण त्याला. अशी ही पद्धत आहे आणि परत परत अष्टांग योगाच्या ध्यान मार्गाकडेच माऊली आपल्याला आणते आणि परत परत तेच सांगण्याचा प्रयत्न करते. याच्यावरून आपण हा अंदाज धरू शकतो की हा अष्टांग योगाचा मार्ग किती महत्त्वाचा आहे आणि ब्रह्माला जाणण्यासाठी याखेरीज आणखीन दुसरा मार्ग नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना दररोज हळूहळू हळूहळू ध्यानाची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मेडिटेशनमध्ये येऊन या सर्व गोष्टींचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आपल्यात व्यवस्थित उतरू शकत नाही. म्हणून दररोज थोडा वेळ का होईना या ध्यानाची, अष्टांग योगाची थोडीशी प्रॅक्टिस अवश्य करावी. आज इथेच थांबूया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.